लाइट्स कैमरा
हाय, मी प्रिया बापट. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझा आणि कलाकार श्रुती सोबत.
अशा खूप कमी ऍक्ट्रेस असतात खरं तर की ज्या झोपेत न उठल्यावर पण तशाच दिसतात जशा आम्हाला स्क्रीनवर दिसतात. एक अतिशय सुंदर आणि जिचे डोळे खूप बोलके, जिची स्माइल खूप छान आहे आणि जिचे केसही खूप सुंदर आहेत, आणि ती गॉर्जियस ऍक्ट्रेस म्हणजे आहे प्रिया बापट. झालं प्रिया,
दिवसभर थकल्यानंतर ज्या वेळेला असं एक एनर्जी बॉम्ब तुमच्या समोर बसतो इंटरव्ह्यूला, त्यावेळेला तुम्हाला एनर्जी द्यायची पण असते, नसते पण अंगात द्यायला, मग तेव्हा असे
पण छान होतं जे काय होत. म्हणजे प्रिया तुझ्यामध्ये ना मला एक लहान मुलगी अजून पण दिसते, आणि ती गोंडस निरागस आणि खिदखिदी करणारी मुलगी जी आहे ती तशीच राहू देत,
मी जपली आहे तिला.
पण तुझं नाव प्रिया हे कोणी ठेवलं?
मी बडबडी तर आहेच, म्हणजे लहानपणी ना तसं माझ्या प्रगती पुस्तकावरती असं मागे लिहिलेलं होतं कायमच की मनमिळाऊ स्वभाव आहे, गप्पा मारायला आवडतात पण मनाने हळवी आहे असं लिहिलं होतं लहानपणीच, आणि मी खरंच तशीच आहे. किंवा दुसरी गोष्ट जी मला सतत आवडते, माझा काही खूप पत्रिका बित्रिकांवर विश्वास नाहीये, पण आपल्या पत्रिकांमध्ये मागे शेवटच्या दोन पानांवरती ते जे कोणी पत्रिका बनवणारे असतात त्यांनी आपलं एक भविष्य लिहून ठेवलेलं असतं, बघ ही मुलगी अशी होणार, ही मुलगी तशी होणार, पण त्यातल्या माझ्या पत्रिकेत लिहिलेल्या बऱ्याचशा गोष्टी सारख्या आहेत आणि मी खरंच तशी आहे.
काय लिहिलं होतं त्या दोन पानांवर?
एक तर मी लव्ह मॅरेज करीन हेही लिहिलं होतं, मी पटकन मैत्री करते किंवा मी माझं करिअर माझं मी बनवीन असंही लिहिलं होतं. सो कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, तुझा प्रश्न होता
प्रिया हे नाव तुझं कोणी ठेवलं.
हा, सो माझ्या लहानपणी ही मला कळलेली गोष्ट आहे की माझे मला मोठी बहीण आहे, सो पहिली ही मुलगीच झाली आणि दुसरी ही मुलगीच झाली, त्यामुळे माझ्या आजीचं जर असं झालं होतं की अरे आता दुसरा मुलगा चालला असता, की पहिली मुलगी म्हणजे माझी बहीण तर सगळ्यांची लाडकी होती कारण पहिली मुलगी झाली घरात, सो एव्हरीबडी वॉज व्हेरी हॅपी. पण आजीचं माझ्या थोडंसं असं झालं होतं, एरवी माझी आजी खरं अजिबात अशी नाहीये, नाहीये म्हणजे ती आता नाहीये, हयात नाहीये, माझ्या लहानपणीच ती गेली, पण ती कायम अशी समाजसेवा करणारी आणि तुरुंगात वगैरे गेलेली वगैरे माझी आजी होती. हो हो, त्यामुळे ती अशी काही बुरसटलेल्या विचारांची नव्हती, पण तिची एक जेन्युइन इच्छा होती की,
आणि जनरली मला असं वाटतं की एक
मुलगा व्हावा बस एवढंच, म्हणजे दोन्ही घरात एकत्र छान होईल वगैरे. तर माझ्या बाबांची इच्छा अशी होती की दुसरी मुलगी झाली म्हणून ती कोणाला अप्रिय होऊ नये, म्हणून तिचं नाव प्रिया.
वाव, व्हाट अ स्टोरी बिहाइंड युअर नेम यार.
सगळ्यांना प्रिय व्हावी
आणि ती झाली आहे प्रिय.
हा
बरं, सगळ्यांना
आय मेक शुअर मी प्रिय होईल, तेरी जुर्रत तू मुझे डिसलाइक करे,
कौन है जिसने मुड़कर दोबारा मुझे नहीं देखा. मला सांग की तुझे आई बाबा काय करायचे किंवा काय करतात, आणि तुझ्या बहिणीशी तुझं खूप जमतं हेही आम्हाला माहितीये, श्वेता तिचं नाव आहे.
आता जमतं, पूर्वी काही असं जमत
नव्हतं. सो प्लीज टेल अस समथिंग अबाउट युअर बालपण.
माझी आई हाऊस वाईफ, माझे वडील मूळचे देवगडचे, पण त्यांच्या 6वी 7वी पासून ते सगळे मुंबईत स्थायिक झाले कारण माझे आजोबा स्टेशन मास्तर होते, दादर स्टेशनला त्यांचं काम असायचं, असं माझ्याकडे आजोबांचा स्टेशन मास्तर असा बिल्ला पण आहे त्यावेळेचा जो चांदीत केलेला होता.
वाव,
माझा जन्म आणि सगळं मुंबईच आहे, पण गावाला आमचं घर आहे जिकडे माझा काका राहतो आणि आम्ही अजूनही गावाला जातो, सो गावच्या घराशी माझी अजूनही अशी नाळ जोडलेली आहे, ते काही तुटलेलं नाहीये. सो माझे बाबा पूर्वी प्रीमियर ऑटोमोबाईल मध्ये होते, मग आम्ही शाळेत असतानाच, कारण त्यांचं लग्न खूप उशिरा झालंय आई बाबांचं, जेव्हा माझे वडील 44 वर्षांचे होते आई 34 वर्षांची होती, तेव्हा त्यांचं लग्न झालं.
बरं,
सो आता माझे बाबा 75 वर्षाचे आहेत, आमच्यात खूपच अंतर आहे. पण माझ्या घरच्यांची ही एक गोष्ट मला खूप जास्त आवडली ती म्हणजे त्यांनी कधीही आम्हाला, दोन पिढ्यांचं अंतर होतं, ते पिढ्यांचं अंतरही त्यांनी आम्हाला कधी जाणवू नाही दिलं. आम्ही लहानपणापासून ऍक्च्युली खूप काही बघितलंय, म्हणजे माझ्या बाबांची नोकरी मी 5वी 6वीत असताना सुटली, त्यांना VRS घ्यायला लागली, जेमतेम 7वीत वगैरे होते मी, सो मी माझ्या बाबांना प्रत्येक स्ट्रगल करताना बघितलंय, अगदी कॅन्टीन चालवण्यापासून ते एजन्सीज करण्यापासून, मग माझ्या आईनी पोस्टाची एजन्सी घेतली आणि ती काम करायला लागली, पण हे सगळं करत असताना त्यांनी आम्हाला हवं ते करू दिलं. हे सगळं आपण ज्या वेळेला आपल्या डोळ्यांनी पाहतो आणि मोठे होतो ना, त्यावेळेला आपल्याला पैशाची आणि माणसांची किंमत खूप जास्त कळते.
नक्कीच,
मी मला आठवते की त्यावेळेला 28 रुपयांचं तिकीट काढून हमसाच हा त्या नावाचा चित्रपट बघायला सुद्धा आम्ही 10 वेळा विचार केला होता, पण आम्ही कधीच त्यामुळे लहानपणी थिएटरमध्ये जाऊन सिनेमे पाहिलेले मला आठवत नाही. बाबांची शिवाजी मंदिरला ओळख होती आणि त्यांचे सगळे मित्र होते, त्यामुळे आम्ही शिवाजी मंदिरला बाबा आम्हाला नेहमी घेऊन जायचं, आम्ही बालनाट्य बघायचो. सो मला वाटतं की मी मोठी होत असताना सुद्धा माझ्या आई बाबांनी कायम मला ग्राउंडेड ठेवलं सतत. आणि मी जे माझ्या खूप लहान वयात पाहिलंय ना, त्यामुळे मला कधीच पैशाची श्रीमंती अट्रॅक्टच करत नाही असं माझं बालपण.
मला सांग की तू चाळीत वाढली आहेस, तर तुझं घर कसं होतं?
मी दादरच्या चाळीत वाढले आणि आमची चाळ अशी यू शेप मध्ये होती आणि मध्ये त्याचा एक चौक होता जी आमची गच्ची होती. आम्ही सगळं केलंय, म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमापासून, माझ्या पहिल्या नाटकापासून, पहिल्या गाण्यापासून, ते अगदी दहीहंडी फोडण्यापासून ते सगळं बॅडमिंटन खेळण्यापासून सगळं. मला असं वाटतं की माझ्या आई वडिलांचा मला घडवण्यात जितका हात आहे, तितका मुकुल मॅन्शनच्या चाळीत मी वाढले, त्या अख्ख्या चाळीचाही तितकाच मोठा सहभाग आहे. आणि मी बालमोहनची आहे, त्यामुळे शाळा आणि घर दोन्ही अशा गोष्टी आहेत ना ज्या तुम्हाला माणूस म्हणून घडवतात. मला ना चाळ म्हटल्यानंतर आता हे गोष्टी मी पहिल्यांदा कबूल करते ऑफिशियली. मी कॉलेजमध्ये गेले, लहानपणी काही कळत नव्हतं, कॉलेजमध्ये गेले ना त्यावेळेला मला काही दिवस कमीपणा वाटायचा की आपली चाळ आहे तर आपण आपल्या कॉलेजच्या मित्रमैत्रिणींना घरी कसं घेऊन यायचं, ते काय म्हणतील. तुम्हाला एक ते इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स असतोच, कारण तुमच्या आजूबाजूची माणसं जर श्रीमंत असतील, आणि प्लस मी विल्सनला होते, म्हणजे तसं म्हटलं तर एकदम असं गिरगाव चौपाटीतलं कॉलेज, तिकडे गिरगावचीही माणसं असायची पण तिकडे एकदम अशी पॉश मुलं सुद्धा यायची. सो मला तेव्हा कमीपणा वाटायचा, पण मला समहाव त्या जागेनी त्या घरांनी इतकं काही दिलं की हळूहळू माझं मीच ते ओव्हरकम करत गेले. म्हणजे मलाच कमीपणा वाटायचा त्याचा, आणि नंतर माझं मलाच समजत गेलं की अरे पण माणसं माझ्यासाठी बदलतच राहणार आहे. पण माझ्या आयुष्याची 25 वर्ष मी त्या घरात काढली आहेत आणि ते घर आणि ती चाळ माझ्यासाठी तशीच राहणार आहे, कारण तिकडच्या माणसांनी मला मी शून्य जेव्हा आणि एका दिवसाचे होते तेव्हापासून पाहिलंय. सो त्यामुळे मी ते ओव्हरकम करत गेले. आणि मला असं वाटतं की अशी खूप माणसं असतात ज्यांना स्वतः आपण कुठे राहतो, आपण कुठून येतो ह्याबद्दल कमीपणा वाटू शकतो. ऑफकोर्स हे मला खूप हॅप्पी रिअलायझेशन असं नंतर झालं, पण झालं ह्याबद्दल मला खूप आनंद आहे. त्यामुळे मी पूर्वी जरी लाजत असलं तरी मी आता उघडपणे हे सांगते की हो, मी दादरच्या चाळीत वाढलेली मुलगी आहे आणि मला त्याची लाज नाही वाटत. 93.5 रेड एफएम बजाती रहो.